नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जनगणना 2027 अंतर्गत आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी आज पुण्यातून मनीषा मांढरे या शिक्षिकेला अटक करण्यात आली. मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती असं CBI सांगितलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणवी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. IPL क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.